आकाशवाणी पूजा दीक्षित आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्कायरूटच्या इन्फिनिटी कॅम्पसचं दूरस्थ माध्यमातून उद्घाटन करणार. युनेस्को मुख्यालयात संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण. पुण्यातल्या खडकवासला ते खराडी आणि नळस्टॉप ते माणिकबाग या नव्या मेट्रो मार्गांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. महाराष्ट्र सरकारकडून शेतीशी निगडीत कर्जवसुलीला एक वर्षाची स्थगिती. शेती कर्जाचं होणार पुनर्गठन. आणि 100वी राष्ट्रकुल स्पर्धा 2030 अहमदाबादमध्ये होणार. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 स्कायरूट या भारतीय अंतराळ स्टार्टअपच्या इन्फिनिटी कॅम्पसचं दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करणार आहेत. स्कायरूटच्या पहिल्या ऑर्बिटल रॉकेट विक्रम 1 अनावरणही ते करतील. उपग्रह कक्षेत प्रक्षेपित करण्याची क्षमता या रॉकेटमध्ये आहे. स्कायरूटच्या या जवळपास 2,00,000 चौरस फूट क्षेत्रावरील अत्याधुनिक इन्फिनिटी कॅम्पसमध्ये प्रक्षेपण यानाची निर्मिती एकत्रीकरण आणि चाचणी करता येईल. दर महिन्याला एक ऑर्बिटल रॉकेट तयार करण्याची याची क्षमता असेल. स्कायरूट ही भारतातील आघाडीची खासगी अंतराळ कंपनी आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे माजी विद्यार्थी आणि इस्रोचे शास्त्रज्ञ पवन चंदना आणि भरत ढाका यांनी या कंपनीची स्थापना केली आहे. अवकाशात रॉकेट प्रक्षेपित करणारी ही पहिली भारतीय खासगी कंपनी आहे. नोव्हेंबर 2022 स्कायरूटनं विक्रम एस हे सब ऑर्बिटल रॉकेट प्रक्षेपित केलं होतं. महाराष्ट्र शासनानं युनेस्कोच्या मुख्यालयाला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भेट म्हणून दिला होता. युनेस्कोच्या पॅरिसमधील मुख्यालय प्रांगणात कालच्या संविधान दिनी या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही अनेक लोकांना प्रेरणा देतात. संविधान दिनी त्यांच्या पुतळ्याचं युनेस्कोच्या मुख्यालयात अनावरण होणं ही राज्यघटनेच्या निर्मितीमधील त्यांच्या योगदानाला दिलेली खरी श्रद्धांजली आहे असं पंतप्रधानांनी आपल्या समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. तर हा क्षण तमाम भारतीयांसाठी अभिमानाचा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युनेस्कोशी संबंधित सर्व पदाधिकारी वरिष्ठ अधिकारी यांचे आभार मानले आहेत. पुण्यातल्या खडकवासला ते खराडी आणि नळस्टॉप ते माणिकबागे दरम्यानच्या नव्या मेट्रो मार्गांना तसंच बदलापूर आणि कर्जत दरम्यानच्या अतिरिक्त रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुण्यातल्या 4 आणि 4A या नव्या मार्गिकांसाठी 9,858 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. येत्या 5 हे मार्ग पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असून त्यानंतर पुण्यातल्या मेट्रो मार्गांची लांबी 100 किलोमीटरपेक्षा जास्त होईल. या निर्णयाबद्दल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. याबाबत पुण्यात माध्यमांशी बोलताना मोहोळ म्हणाले,
गेले काही दिवस ज्या 2 मेट्रो मार्गाची प्रतीक्षा पुणेकरांना होती त्या खराडी ते खडकवासला नळस्टॉप ते वारजे माणिकबाग या जवळपास 31.6 किलोमीटरच्या मेट्रो मार्गाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. माननीय मोदीजींचे माननीय देवेंद्रजींचे मी पुणेकरांच्या वतीनं या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. पुण्याची मेट्रोची जी काही व्यवस्था आहे, खरं तर मोदीजींनी पुण्यातल्या मेट्रोचं भूमिपूजन केलं आणि आता टप्प्याटप्प्यानी या मेट्रो मार्गांचं उद्घाटन होतंय. जवळपास 32 किलोमीटरची मेट्रो मार्ग आता सुरू आहे, त्यात पुन्हा स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रो मार्गाचं काम सुरू होतंय. हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचं काही दिवसात उद्घाटन होतंय. आता त्यात अधिकच्या या 31.6 किलोमीटरचं नव्यानं नेटवर्क आता तयार होईल. जवळपास 9,857 कोटी रुपयाचा हे दोन्ही प्रकल्प ज्याला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली, हे 5 पुढच्या हे प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट राहील. आणि म्हणून पुण्याची एकूणच वाहतुकीचा प्रश्न पाहता मागच्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारनं पुण्याला 1,000 ई-बसेस सुद्धा मंजूर केल्या. आज 32 किलोमीटरचा नवीन मेट्रो मार्ग सुद्धा मंजूर केला. हे पुणेकरांसाठी अत्यंत समाधानाची आणि आनंदाची ही बातमी आहे.
बदलापूर कर्जत दरम्यान 65 किलोमीटरच्या 3र्या आणि 4थ्या रेल्वे मार्गिकेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. 1,250 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असलेल्या या प्रकल्पाचा निम्मा खर्च राज्य सरकार उचलणार आहे. दुर्मिळ खनिजांपासून चुंबक उत्पादनाच्या योजनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. महाराष्ट्रात यंदा जून ते सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं पुढच्या एक वर्षासाठी शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच सर्व बाधित तालुक्यांच्या सर्व गावातील बाधित शेतकऱ्यांच्या अल्पमुदत कर्जाचं मध्यम मुदत कर्जात रुपांतरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सहकार विभागानं यासंदर्भातील परिपत्रक जारी केलं आहे. राज्य सरकारनं ऑक्टोबर महिन्यात 32,000 कोटींचा विशेष मदत निधी जाहीर केला होता, त्याचवेळी दुष्काळी उपाययोजना सवलती लागू करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर कर्ज पुनर्गठन आणि वर्षभरासाठी शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशा आणि उत्तर प्रदेशच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. आज त्या भुवनेश्वर इथं ओडिशा विधानसभेच्या सदस्यांना संबोधित करणार आहेत. उद्या लखनौ इथं होणाऱ्या ब्रह्मकुमारींच्या 2025-26 वार्षिक कार्यक्रमात त्या सहभागी होतील. यावर्षीच्या या कार्यक्रमाची संकल्पना राष्ट्राच्या एकतेसाठी ध्यानधारणा आणि विश्वास ही असणार आहे. उद्या राष्ट्रपती भारत स्काउट गाईड्सच्या हिरक महोत्सवी समारंभाच्या समारोपालाही उपस्थित राहणार आहेत. 19व्या राष्ट्रीय जंबोरीलाही त्या संबोधित करतील. मियामी इथं पुढील वर्षी होणाऱ्या G20 शिखर परिषदेत दक्षिण आफ्रिकेला आमंत्रित केलं जाणार नाही असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. यावर्षीच्या G20 परिषदेत अमेरिकेच्या एका प्रतिनिधीबरोबर गैरवर्तन केल्यामुळे अमेरिकेकडून त्या देशाला देण्यात येणारी अनुदानं आणि देयकं थांबवण्यात आली आहेत असं ट्रम्प यांनी आपल्या समाजमाध्यमांवरील एका संदेशात म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेनं अमेरिकी दूतावासाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे G20 यजमानपदाची जबाबदारी सोपवण्यास नकार दिल्यामुळे अमेरिकेनं हे पाऊल उचललं असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी काल रॉयल मोरोक्को नौदलाचे महानिरीक्षक रिअर अॅडमिरल मोहम्मद ताहिन यांच्यासमवेत द्विपक्षीय बैठक घेतली. यामध्ये दोन्ही देशांमधील संरक्षण निर्यातीला आणखी चालना देणं, संरक्षण उद्योगांमधील सहकार्य वाढवणं तसंच दोन्ही देशांदरम्यान सागरी सुरक्षा अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यात आली. भारतानं लष्करी प्रशिक्षण, आपत्ती निवारण सराव आणि व्यावसायिक लष्करी शिक्षण यामध्ये मोरोक्कन सशस्त्र दलांना पाठिंबा देणार असल्याचा पुनरुच्चार केला. बैठकीत द्विपक्षीय संरक्षण सहकार्य मजबूत करण्यावर तसंच दोन्ही दलांमधील व्यावसायिक देवाणघेवाण वाढवण्यावर चर्चा झाली असल्याचं भारतीय लष्करानं आपल्या समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. UIDAI म्हणजेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं सुमारे 2 कोटीहून जास्त आधार क्रमांक निष्क्रिय केले आहेत. हे सर्व क्रमांकधारक मरण पावले असल्यानं आधार डेटाबेसच्या देशव्यापी मोहिमेअंतर्गत त्यांचे क्रमांक निष्क्रिय केल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं दिली. यातला कोणताही क्रमांक नव्याने इतर कोणालाही दिलेला नाही असंही स्पष्ट केलं आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात देशात खरीप पिकांचं उत्पादन 1,074 लाख टन होण्याचा अंदाज आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल खरीप पिकांचा आगाऊ अंदाज जाहीर केला. त्यानुसार अन्नधान्याच्या उत्पादनात 38,70,000 टनांनी वाढ होईल असा अंदाज आहे. 100वी राष्ट्रकुल स्पर्धा 2030 गुजरातच्या अहमदाबाद इथं होणार आहे. राष्ट्रकुल संघटनेनं काल ग्लासगो इथं औपचारिकरित्या राष्ट्रकुल स्पर्धांच्या आयोजनाचे अधिकार भारताकडे सोपवले. यात 74 देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आयोजनाची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. हवामान. पंजाबमध्ये आज थंडीची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि हिमाचल प्रदेशातील काही ठिकाणी धुकं राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्कायरूटच्या इन्फिनिटी कॅम्पसचं दूरस्थ माध्यमातून उद्घाटन करणार. युनेस्को मुख्यालयात संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण. पुण्यातल्या खडकवासला ते खराडी आणि नळस्टॉप ते माणिकबाग या नव्या मेट्रो मार्गांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. महाराष्ट्र सरकारकडून शेतीशी निगडीत कर्जवसुलीला एक वर्षाची स्थगिती. शेती कर्जाचं होणार पुनर्गठन आणि 100वी राष्ट्रकुल स्पर्धा 2030 अहमदाबाद मध्ये होणार। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।